भाग 16 येशूने दुःख सोसले. मत्तय याचा 27वा अध्याय 11-31 वचने. येशूने बराच चमत्कार करा, बरेच लोकांनी त्यांना अनुकरण करा, त्यांनी बरेच लोकाला मदत करी आणि परमेश्वराने मार्गाविषयी शिक्षण दिना. येशूने परमेश्वराने प्रीती दाखवून लोकाला परमेश्वराजवळ ल्यावला. येशू आनाहा धर्मपुढारी येशूना राग करू लागणार, ते पापानी भरणार, ते कठोर हृदयानं होतात, त्याही विश्वास ठेवेल नाही, कारण परमेश्वरापासून येशूला घालवलेला होता. येशूवर खोटा आरोप करीन त्याला अटक करा. सैनिकाही येशूला चापकाना फटका बिसवात, त्याही काटानं मुकुट बनवीन त्याने डोईत घाला व त्याने चेष्टा करी. लक्षात ठेवा, येशू परमेश्वरानं लेखूस होता. येशू लोकांना नाश करू ना शक्ती होती, पण त्यांनी त्याना विरोध करेल नाही. त्याला माहीत होता की ही सगळी परमेश्वरानी योजना होती.